अस्ति सर्वदेवानां वरदासि हरिप्रिये ॐ त्रैलोक्य पूजिते देवे कमले विष्णुवल्लभे मंगलां शोभनां शुद्धां निष्कलां परमामकलां विश्वेश्वरे विश्वं विकामे सन्नाम सुमदनाम करुणानिजान्तराम सुधा
Der Körper. Sollte Krankheit genauso energisch von sich weisen, wie wir im mentalen Geist die Lüge zurückweisen. Die Mutter.